चांगल्या माणसाशी चांगलं वागावं आणि वाईट माणसाशी वाईट असं आपल्या टीचर शाळेत सांगतात की नाही? ते अगदी खरं आहे बरं, कारण बदमाश माणसाला कधी दया दाखवली तर तो आपल्यावरच उलटतो. म्हणून चातुर्यानं लबाड माणसाचे दात त्याच्याच घशात घातले पाहिजे. या गोष्टीत एका हुशार माणसानं मिठाईवाल्याला कसा झकास धडा शिकवला, अगदी जशास तसे.
एक होता हलवाई. आज त्याची खूपच धावपळ सुरू होती. दिवाळी 2 दिवसावर आली ना, त्याला भरपूर मिठाई बनवायची होती. तो एका मोठ्या कडेत खवा भासू लागला. आहा, खवा असतो तसा खरपूस वास सुटला होता. रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण त्या वासानं क्षणभर थपकायचा आणि पुढे जायचा. पण एक माणूस त्या दुकानासमोरून हलायलाच तयार नव्हता. तो सारखा मन भरून हुंगत होता. डोळे मुटून खव्याचा वास भरभरून भरभरून घेत होता. औंढे गळत होता. त्याला असं करताना बघून हलवाई चांगलाच भडकला. अरे ये साहेबा, काय हवंय तुला? अरे काय घ्यायचं नसेल तर जा की फुड.
मी कशाला जाऊ फुड? अरे मस्त खव्याचा वास येतोय, तो घेतोय ना मी.
आता हलवाई आणखीनच वैतागला. तुला खव्याचा वास येतोय, अरे काय फुकडाला का वास? हा चाल, पैसे काढ तिचे पैसे. तो माणूस मोठा हुशार होता. तो न रागवता म्हणाला,
देतो ना पैसे, रागवत्या कशाला, चल हे घे.
असं म्हणून त्याने खिशात हात घालून पैसे काढले आणि ओंजळीत धरून खुळखुळ 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 खुळ वाजवली. हलवाई संतापला.
अरे आवाज म्हणजे का पैसे वाटले कर तुला? मुकाट्यानं पैसे माझ्या हातात दे.
त्याबरोबर चटकन तो म्हणत म्हणाला,
मग वास म्हणजे माल असतो काय रे?
माणसानं त्याला जशास तसं उत्तर दिलं. तेव्हापासून म्हण बनली जशास तसं.